chinimandi.com पॉडकास्ट.
ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी शेतीचे नवे तंत्र स्वीकारण्याची गरज, रामपाल. सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालक पूजा चावरिया यांच्या मार्गदर्शनानुसार शरदकालीन ऊस अभियानाअंतर्गत गाव केवडक आणि खुराणामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीवर 24 एकरमध्ये ऊस लागवड करून घेताना ऊस विकास अधिकारी रामपाल यांनी सांगितले की ऊसाच्या चांगल्या आणि जास्त उत्पादनासाठी शेतीचे नवे तंत्र स्वीकारण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की पहिल्यांदा ऊस 2 ते 2.5 फुटावर लावला जात होता, ज्यामुळे काही वेळानंतर फुटवा बाहेर आल्यानंतर पुरेसे ऊन आणि हवा न मिळाल्यामुळे मरत होते. शेवटी एका रोपातून 7 ते 8 ऊस मिळत होते, परिणामी उत्पादन कमी होत होते. त्यानंतर 3 फुटावर लागवड केली जात होती, ज्यामुळे उत्पादन दर्जेदार असल्याने चांगली वाढ झाली. मग कृषी विश्वविद्यालये आणि ऊस शोध परिणामांच्या अनुसार सर्व साखर कारखाने 4 फूट ऊस लागवड पद्धतीला गती देऊ लागले. या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हार्वेस्टरमुळे ऊस तोड खूपच सोप्या पद्धतीने केले जाऊ शकते. आता शेतकरी देखील या 4 फूट पद्धतीप्रमाणे ऊस लागवड करण्यात रस दाखवत आहेत. आता जवळपास 600 एकर ऊस लागवड या पद्धतीने झाली आहे आणि काम प्रगतीपथावर आहे.